स्वतःच्या मालकीचा छोटासा का होईना पण टुमदार बंगला असावा. आजूबाजूला निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली असावी. सर्व सुखसुविधा उपलब्ध असाव्यात असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु नेहमीच यामागे मोठा प्रश्न उभा राहतो, तो योग्य जमिनीचा. आणि म्हणूनच एलाइट असोसिएट्सने आपल्या अनुभवाचा वापर करून गेली काही वर्षे योग्य जमिनी उपलब्ध करून देऊन अनेकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे. संत एकनाथ 1533 ते 1599 भागवत संप्रदयातील थोर संतकवी. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथासंदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत. पाण्यातील हालचाली होडीला प्रवाहित करतात. आता मला सांगा, एखादा पदार्थ केव्हा प्रवाहित होतो? बरोबर, जेव्हा आपण पाणी हलवतो किंवा ढकलतो तेव्हा पाण्यात लहरी निर्माण होतात आणि त्यामुळे त्या पाण्यात असलेला पदार्थ प्रवाहित होतो.